सुना सुना हात मायेची आता मारू गुना घर झाला रे आमचा सुना सुना हात मायेची आता मारू गुना लीला आई मडवी तू ये ना परमुनी घरी पुन्हा लीला आई मडवी तू ये ना परमुनी घरी पुन्हा शोधू मी तुला अर्ध आयुष्य दिल आईला काय होती ती देवाची लीला चरणी अर्पण करतो मी फुला झाला तुझा विना घर जुना जुना हक मायेची आता मारू झाला तुझा विना घर जुना जुना हक मायेची आता मारू गुना लीला आई मडवी तू ये ना परमुनी घरी पुन्हा लीला आई मडवी तू ये ना परमुनी घरी पुन्हा
आई ये ना
तो मानला डाव नाही बालकला कुठलाही भाव आहे जगात आई तुझं नाव काग वाटलं सोडून जाव काय घडलाय आमचा गुना गुना हक मायेची आता मारू गुना काय घडलाय आमचा गुना गुना हक मायेची आता मारू गुना लीला आई मडवी तू ये ना परमुनी घरी पुन्हा लीला आई मडवी तू ये ना परमुनी घरी पुन्हा
आई ये ना
माझ्या मना मना हक मायेची आता मारू गुना लीला आई मडवी तू ये ना परमुनी घरी पुन्हा लीला आई मडवी तू ये ना परमुनी घरी पुन्हा मुचा सुना सुना हक माये ची आता मारू गुना घर झाला रे आमुचा सुना सुना हक माये ची आता मारू गुना।